ವಂದೇ ಗುರುಣಾಂ ಚರಣಾರವಿಂದೇ ಸಂದರ್ಶಿತ ಸ್ವಾತ್ಮ ಸುಖಾವಬೋಧೆ ಜನಸ್ಯ ಯೇ ಜಾಂಗಲಿಕಾಯಮಾನೆ ಸಂಸಾರ ಹಾಲಾಹಲ ಮೋಹ ಶಾಂತಯೇ ಪುಂಡಲೀಕ ವರದೇ ಹಾರಿ ವಿಠ್ಠಲ ಶ್ರೀ ಜ್ಞಾನದೇವ ತುಕಾರಾಂ ಶ್ರೀ ಜ್ಞಾನೇಶ್ವರ ಮಹಾರಾಜ ಕೀ ಜಯ. ಪರಮಹಂಸ ಸದ್ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಸ್ವರೂಪಾನಂದ ಮಹಾರಾಜ ಕೀ ಜಯ. ಪರಮಹಂಸ ಸದ್ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಮಾಧವನಾಥ ಮಹಾರಾಜ ಕೀ ಜಯ. ಸಬ ಸಂತನ ಕೀ ಜಯ. ಜಯ ಜಯ ರಘುವೀರ ಸಮರ್ಥ. ಸದ್ಗುರು ಲಕ್ಷಣ ಚಾಲಲೇಲಿ ಆಹೆತ್. ಸದ್ಗುರುನ್ ಪಾಶಿ ವಿಮಳ ಜ್ಞಾನ ಅಸ್ತ. ಆತ್ಮಬುದ್ಧಿಚಾ ಪುರೇಪೂರ್ ನಿಶ್ಚಯ ಅಸ್ತೋ ಆಣಿ ತ್ಯಾ ನಿಶ್ಚಯಾಚಾ ಸಮಾಧಾನಮಧ್ಯೆ ತೆ ಅಸ್ತಾತ್. त्यांची स्वरूप स्थिती कधीही बिघडत नाही. त्याच्याही पुढे जाऊन त्यांच्या वैराग्यामध्ये सहजता असते. प्रबळ वैराग्य म्हणजे सहज वैराग्य त्यांच्या ठिकाणी असतं. उदासीनता तत्वता सार आहे अशा प्रकारे देह देहबुद्धी देहभावना संसार प्रपंच याबद्दल ते नैराश्य बोधामध्ये असतात आणि ते आत्मबुद्धी राखून असतात. स्वधर्म कर्म करण्याच्या ठिकाणी ते दक्ष असतात. त्यांचा आचार हा निर्मळ मलरहित असा असतो. त्याही पुढे जाऊन श्रवण आणि निरूपण याचा उपक्रम त्यांच्या ठिकाणी सतत चालू असतो. सगुण कथा कीर्तन आणि अद्वैत निरूपण अशा मार्गांनी ते परमार्थाचं निरंतर विवरण करत असतात. त्यांच्या ठिकाणी सार आणि असार ब्रह्म किंवा अविनाशी चैतन्य स्वीकारणं आणि असार म्हणजे जगत इंद्रिय इंद्रिय भाव समजून असणं, सार काय आणि असार जाणून सोडून देणं अशा प्रकारचा विचार ते वागवत असतात. आणि ज्याच्या ज्या ठिकाणी सारासार विचार असतो त्या ठिकाणीच जगाचा उद्धार करण्याची क्षमता देखील असते. ते त्यांच्याकडे आलेल्या लोकांना नवविधा भक्तीच्या मार्गाने घेऊन जातात. नवविधा भजन या साधनाची प्रतिष्ठा त्यांच्या ठिकाणी असते. अंतरी शुद्ध ब्रह्मज्ञान बाह्य निष्ठेचे भजन तेथ बहुभक्तजन विश्रांती पावती. त्यांच्या अंतर्यामी शुद्ध ब्रह्मज्ञान सहज बोध अपरोक्ष अनुभूती चिंतन ध्यान निधिध्यास आणि त्यामध्ये रंगून जाणं अशा शुद्ध ब्रह्मज्ञानामध्ये ते निमग्न असतात आणि बाहेर ब्रह्माचं जे प्रतीक ब्रह्माची जी बाह्य खूण ती म्हणजे सगुण त्या सगुणाचाही आदर ते करत असतात. आणि अत्यंत निष्ठापूर्वक ते भजन करतात सगुणाचं पूजन करतात अर्चन करतात. तसं सगुण आणि आत असणारं निर्गुण हे वैशिष्ट्य सर्वच ठिकाणी ते पाहतात. त्यांच्या अंतर्यामी बाह्य सगुणता असते पण अंतर्यामी ते निर्गुणाच्या बोधामध्ये असतात आणि सगळ्या जगताकडेही ते तसेच पाहतात. त्यामुळं बाहेर सगुणाबद्दलची निष्ठा आणि निष्ठापूर्वक सगुणाचं प्रेम भजन भक्ती आणि आत ब्रह्मज्ञान असं त्यांच्या ठिकाणी विशेष करून असतं. समर्थ असं म्हणतात की तेथे बहु भक्त जन विश्रांती पावती. त्या ठिकाणी खूप बहु भक्त त्या ठिकाणी समाधान पावतात. इथपर्यंत आपलं झालेलं होतं. नाही उपासनेचा आधार तो परमार्थ निराधार कर्मे वीण अनाचार भ्रष्ट होती. ज्याच्या ठिकाणी ज्या उपक्रमाच्या ठिकाणी उपासनेचा आधार नसतो तो परमार्थ निराधार म्हणजे सैर भैर झाल्याखेरीज राहत नाही. त्याला टिकाऊपणा नसतो. काही काळ त्याची चलती होते आणि कालांतराने तो फिका होत जातो. उपासनेचा आधार म्हणजे एका बाजूला निर्गुण परमात्मा ठाई पाडणं त्याची प्रचिती घेणं आणि दुसऱ्या बाजूनी सगुण जे आहे त्या सगुणाबद्दल देखील अत्यंत आदर ठेवून सगुणी भजे लेश नाही भ्रमाचा असं समर्थ वर्णन करतात. तशा प्रकारे दोन्ही अंगांनी उपासनेचा आधार ज्या ठिकाणी नसतो त्या ठिकाणचा परमार्थ सैर भैर होतो आधाररहित होतो. निर्गुणाच्या ठिकाणी सर्वसामान्यतः एक दोष असतो. निर्गुणाच्या ठिकाणी परमार्थाला सुरुवात करत असताना निर्गुणाच्या ठिकाणी संदेह राहतो. तो निराकार अव्यक्त अचिंत्य अविनाशी असा निर्गुण समजू शकत नाही. निर्गुणाच्या ठिकाणी संदेह आणि तो संदेह शिष्याच्या मनात असलेला दूर करण्याचं सामर्थ्य असणारे सद्गुरू पाहिजेत आपल्या निरूपणानी आपल्या प्रतिपादनानी आपण सांगितलेल्या साधनेनी हळूहळू अविनाशी निराकार अशी वस्तू आहे अशी खात्री शिष्याच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाली पाहिजे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ना त्याचे आकाराविण असणे आकार नाहीये आणि अस्तित्व आहे ही गोष्ट संदेहाची असते. तुम्हाला माहिती आहे एखादी गोष्ट की ज्या गोष्टीला मुळीच आकार नाही अशी एक तरी गोष्ट माहिती आहे. पण सद्गुरू त्याबद्दल विवेचन करत असतात. सद्गुरू त्या निर्गुणाची प्रतिष्ठा सांगत असतात. त्याला आकार तर नाही पण ते असतं हेही खरं आहे. म्हणून निर्गुण हे सहसा संदेहामध्ये पडतं. आणि सगुण मूर्ती पूजनामध्ये एक दोष आहे की त्याच्यामध्ये रस वाटत नाही, प्रेम वाटत नाही. नुसती मूर्ती आहे, त्या मूर्तीबद्दल प्रेम कसं धरायचं? असं प्रेम असणारा जन्माला यायला लागतो. कितीही म्हटलं तरी आपल्याला संगमरवर दिसतो, आपल्याला दगड दिसतो, आपल्याला धातू दिसतो, आणि त्यात ही जर चांदीची मूर्ती असेल, सोन्याची मूर्ती असेल आणि साधी पितळ्याची मूर्ती असेल, तर सामान्य घरातल्या देव्हाऱ्यामध्ये देखील सोन्याच्या मूर्तीला जास्त किंमत असते, तो जास्त सांभाळून ठेवलं जातं. अगदी तुम्ही पूजा करत असताना देखील चांदीचा बेल आहे तर ती भगिनी म्हणते की जरा जपून निर्माल्य काढताना तर चांदीच्या बेलाचं पान निर्माल्यातून जाईल. चांदीला महत्व आहे, सोन्याला महत्व आहे, पितळ्याला कमी महत्व आहे, दगडाला त्याहीपेक्षा कमी महत्व आहे. सगुणाच्या ठिकाणी ब्रह्म पाहणं फार कठीण आहे. म्हणून एका ठिकाणी समर्थ म्हणतात की सगुण नेले ब्रह्मज्ञाने, निर्गुण नेले संदेहाने, दोहीकडे अभिमाने वोस केले. जो निर्गुणाचा भजक पूजक आहे, उपासक आहे, त्याची निर्गुणाबद्दल खात्री नसते का? असते. आणि जो सगुण पूजक असतो त्याला सगुणापेक्षा आपणच श्रेष्ठ, देवापेक्षा त्याचा पुजारीच महत्वाचा असतो. तो म्हणेल तेव्हा पूजा. तो परमात्मा आहे अशा भावाने त्याच्याकडे पाहणं हे फार कठीण. म्हणून रामकृष्णांची जी पूजा होती ती अलौकिक होती. असं शक्य आहे? म्हणून निर्गुण निसंदिग्ध प्रतिपादन करणं आणि शिष्याच्या अंतःकरणात ठसणं आणि सगुण मूर्ती जी आहे ती मूर्ती त्याच्या आत असणाऱ्या परमात्म्यामुळं, त्याच्या आत असणाऱ्या अविनाशी शुद्ध चैतन्य स्वरूप परमात्म्याच्या अधिष्ठानामुळं सगुणाला महत्व आहे. अशा प्रकारचं प्रतिपादन करून शिष्याच्या अंतःकरणावर ते ठसवणं हा उपासनेचा आधार सद्गुरू देत असतात. त्याकरता श्रवण, नामस्मरण, ध्यान अत्यंत निष्ठेनी आचार सांभाळणं, तसं तत्व विवरण आणि तत्वचिंतन याला प्रोत्साहन, निधिध्यासन याचा आधार जर नसेल तर परमार्थ हा तसा विश्वशित होतो. म्हणून समर्थ म्हणतात की नाही उपासनेचा आधार तो परमार्थ निराधार. कर्मेवीण अनाचार भ्रष्ट होती. उपासनाही पाहिजे आणि कर्मही पाहिजे. कर्माखेरीज उपासक राहील. समर्थ म्हणतात प्रपंच सांडून परमार्थ केला तरी अन्न मिळेना खायाला. मग तया करंट्याला परमार्थ कायचा? म्हणून कर्मही करावीच लागतात, प्रेम ठेवून करावी लागतात. इंद्रिय आहेत आणि इंद्रिय कर्म करणारच. तुमची प्राप्त कर्तव्य कर्म टाळली तरी देखील ती कर्म करत फिरणार. मग त्याच्यापेक्षा कर्तव्यात्मक कर्म मोठ्या प्रेमानी करणं अहंता विरहित करणं, फलाशा विरहित करणं, ईश्वर माझ्याकडून करून घेतो आहे किंवा सद्गुरू माझ्याकडून करून घेत आहेत अशा भावनेनी करणं, की या भावनेमुळं निर्गुण आणि सगुण या दोन्हीचंही भजन करायला तो पात्र होईल. अशा प्रकारचं प्रतिपादन सद्गुरू करत असतात. आणि कर्मामध्ये प्राप्त कर्तव्य कर्म देखील येतात आणि साधनेची कर्म देखील येतात. विनोबांनी तर समीकरणच मांडलंय ना, की कर्म अधिक विकर्म म्हणजे साधनेची कर्म बरोबर अकर्म आत्मदशा, हे दोन्हीही जेव्हा असेल तेव्हा क्रियारहित आत्मस्थितीचा लाभ, आत्मस्थितीचा निश्चय साधकाला होतो. म्हणून समर्थांनी अगदी गणिती पद्धतीने लिहिलंय बर का, म्हणोनी ज्ञान, आता किती मोठी जंत्री दिली आहे बघा, म्हणोनी ज्ञान वैराग्य आणि भजन, स्वधर्म कर्म आणि साधन, कथा निरूपण श्रवण मनन नीती न्याये मर्यादा. ते असं म्हणतात, यामध्ये एक उणे असे तेणे ते विलक्षण दिसे, म्हणजे लक्षण विरहित दिसेल. म्हणून सर्वही विलसे सद्गुरूपाशी, म्हणून जे सद्गुरू आहेत त्यांच्या ठिकाणी या एवढ्या गोष्टी असल्या पाहिजेत असं समर्थ म्हणतात, असतात सद्गुरूंच्या ठिकाणी. ज्ञान म्हणजे अपरोक्ष अनुभूती, स्वतःची प्रचिती म्हणजे ज्ञान. पण न्याय ज्ञानाची एक प्रक्रिया आहे. प्रथम शब्दज्ञानानी ज्ञानाची ओळख होते, मग ग्रंथातले शब्द असोत शास्त्राचे शब्द असोत, ज्ञानेश्वरी गीता दासबोध आदी अद्वैत ग्रंथांचे उपनिषदांचे शब्द असोत, या शब्दाच्या अभ्यासाने ज्ञानाची ओळख होते, ज्ञानाबद्दल जिज्ञासा निर्माण होते. पण हा अभ्यास नंतर समजून उमजून केला जातो. म्हणजे त्या शब्दज्ञानातून त्याला समाधान हळूहळू मिळायला लागतं. त्याच्या बुद्धीला समाधान होतं. जे ज्यांना माहिती आहे की भूमितीमध्ये जर प्रमेय सोडवता आलं, रायडर सोडवता आलं, तर समाधान, बौद्धिक समाधान गणितामध्ये मिळतं. बुद्धीचं एक समाधान असतं. तसं तत्व निर्मळ बुद्धीनी समजण्याचं एक समाधान असतं. केवळ वाचनापेक्षा ते समाधान अधिक श्रेष्ठ असतं. या समाधानापेक्षा देखील उपासनेच्या वेळेला म्हणजे ध्यानाच्या वेळेला जी वृत्तीरहित स्थिती आणि त्या वृत्तीरहित स्थितीमध्ये जी शांती मिळते ती शांती अधिक महत्वाची असते, अधिक श्रेष्ठ असते, ते समाधान अधिक श्रेष्ठ. नाम घेत असताना तो जो परमात्मा आहे सच्चिदानंद, त्या परमात्म्याच्या ठिकाणी नामधारकाचा लय होणं आणि नाम थांबणं, त्या भावामध्ये तो रमणं आणि परत नाम, परत त्या भावामध्ये रमणं, अशी उपासनेचं समाधान हे अधिक जास्त असतं ग्रंथाच्या समाधानापेक्षा देखील आणि बुद्धीच्या समाधानापेक्षा देखील. आणि मग पुढं ते समाधान टिकवून ठेवण्याची युक्ती त्याला प्राप्त होते, कालांतराने प्राप्त होते. आपण कर्मापासून अलिप्त आहोत, कर्मफळापासून अलिप्त आहोत, संसारापासून अलिप्त आहोत, आपल्या देहापासून देखील अलिप्त आहोत, आपण सच्चिदानंद स्वरूप आहोत, अशा निश्चयाच्या समाधानामध्ये तो राहायला लागतो। तेव्हा जी मिळणारी शांती समाधान असतं ते अधिक श्रेष्ठ असतं। भगवंत असं म्हणतात की श्रेयो ही ज्ञानम अभ्यासात, ज्ञानात ध्यानम विशिष्यते, ध्यानात कर्मफल त्यागः, त्यागात शांती ही अनंतरम। ग्रंथ वाचनाचं समाधान बिघडू शकतं, समजून ग्रंथ वाचनाचं समाधान देखील बिघडतं। संसाराचा रेटा असा असतो की ते बिघडू शकतं वेगळ्या वेगळ्या प्रसंगामध्ये। ध्यानात समाधान प्राप्त होतं पण नंतर ते बिघडू शकतं। पण कर्म करत असताना जर समाधान टिकायला लागलं, शांती टिकायला लागली, तर ती शांती ही कायम टिकणारी, निरंतर टिकणारी शांती राहते। सद्गुरूंच्या ठिकाणी जे ज्ञान असतं ते ज्ञान विवेकाचं ज्ञान असतं। कर्म करत असताना ते ज्ञान त्यांना सोडून जात नाही। त्या ज्ञानाचं लक्षण शांती हे राहतं, प्रेम हे राहतं। प्रेम करणं फार अवघड आहे। निष्काम, निष्कपट, निस्वार्थ प्रेम, दुसऱ्याच्या हिता करता दक्ष असून प्रेमळ राहणं, आत्मवत त्याच्याकडे पाहणं, आपल्या कुटुंबावर आघात झाला तर आपल्याला जे वाटतं ते दुसऱ्याच्या दुःखांनी देखील वाटणं आणि त्याच्यावर प्रेम करणं, आत ब्रह्मज्ञान राखून संसाराची अशाश्वतता लक्षात घेऊन देखील प्रेम राहणं ही फार कठीण गोष्ट आहे। सद्गुरूंच्या ठिकाणी तसं प्रेम असतं म्हणून सद्गुरूंकडे आपण येतो। त्या प्रेमाला ज्ञान असं म्हणतात, त्या प्रेमाला ईश्वर असं म्हणतात। त्यांच्या ठिकाणी जी शांती असते त्या शांतीला ज्ञान असं म्हणतात। आणि ही शांती ज्यांच्या ठिकाणी कायम टिकून असते, हे ज्ञान ज्यांच्या ठिकाणी कायम टिकून असतं, त्या पुरुषाचं वर्णन मग अमानित्वम, अदंभित्वम, अहिंसा, क्षांतीही, आर्जवम अशा शब्दामध्ये भगवंत करतात। जो कायम शांतीमध्ये रमला, शाश्वतामध्ये रमला, शांतीमध्ये रमला, तो आता मानाची अपेक्षा करणार नाही। तो अमानित्व असेल, तो नम्र असेल, त्याच्या ठिकाणी दंभ नसेल। दंभ हा न्यूनगंडापोटी असतो, आपल्यापाशी एक गोष्ट नाहीये आणि ती आहे असं दाखवणं हे मोठं देहबुद्धीचं लक्षण आहे। संपत्ती नाहीये पण आपल्याकडं भरपूर आहे असं दाखवणं, कमी नको दिसायला लोकांना। आपलं वाचन नाहीये पण काहीतरी अंदाजाने पण चर्चा करणं, आपल्यालाही माहिती आहे असं दाखवणं हा दंभ आहे। त्याला या दंभाची आवश्यकता नसते कारण तो शांतीत रमलेला असतो, त्याच्या ठिकाणी समाधान असतं, देहबुद्धी नसते। म्हणून हे ज्ञान जे आहे ते सद्गुरूंचं विशेष लक्षण सांगितलेलं आहे। म्हणून ज्ञान, वैराग्य, ज्ञानेश्वर महाराज एका ठिकाणी म्हणतात की विषय रांधली रस सोये आणि जेवणारा ठाऊकी होये, तो ताटची सांडोनी जाये जयापरी, तैशी संसाराया समस्ता देखी जे जई अनित्यता, तई वैराग्य दवडिता पाठी लागे। तुम्ही जेवायला बसलायत, भूक लागलेली आहे आणि तेवढ्यात आतून कोणीतरी सांगायला आलं नका जीव नका, त्याच्यात काय म्हणायचं काय आता पाल पडली आहे त्याच्यामध्ये असं लक्षात आलं. तर तो जसं ताट बाजूला सारून उठेल त्याला भूक लागलेली असताना देखील जेवू शकाल. अन्न रांधत असताना चुकून विषयुक्त अन्न रांधलं गेलेलं आहे आणि जेवणाऱ्याला माहीत झाल्याबरोबर तो जसा ताट सोडून उठेल तैसी संसाराया समस्ता देखी जय जई अनित्यता. तसा संसार अनित्य आहे असं समजून जो राहतो तो सगळ्या विषयांच्या बाबत तो शाश्वत सुखाची शाश्वत आनंदाची अपेक्षा करेल पण विषयापासून सुख घेण्याची तितकी अपेक्षा करणार नाही. नको ठरवलं तरी तो वैराग्यशील राहील. म्हणून इथं जे भोग आहेत त्या भोगांमध्ये असताना देखील तो अलिप्त भावनेने असेल असेल आणि नसेल. पण बाबा महाराज गर्दे म्हणतात की सरोवरामध्ये माध्यान्ह काळी अनुभवी जैसा दोन्ही वरी ऊन खालती पाणी संसार परमार्थ दोन्ही एकेची ठाई भोगितो ज्ञानी. तो संसारही भोगतो आणि त्याच वेळेला परमार्थही करतो. एकची मानव महाराष्ट्र भाषा तैसीचं गिरवाण वाणी. मराठी आणि संस्कृत एकच व्यक्ती बोले जैसा तो समजोनी अशी युक्ती त्याला प्राप्त होते. वैराग्य म्हणजे सगळं सोडून तो मग दुसरीकडे कुठेतरी राहायला जातो असं नाही. संसारामध्ये असता ऐसा गमे पंडुसुता जैसा का वाटे जाता साक्षी ठेविला. तशा प्रकारे तो वर्तन करतो. त्याचं जे वैराग्य असतं ते आदळते आपटते दुःखी होते कष्टी होते असं वैराग्य नसतं. विवेकाचंच एक्सटेन्शन वैराग्य ही दुसरी तिसरी काही गोष्ट नाहीये. एका बाजूला आत्मानात्म विवेक आणि आत्मानात्म विवेकाच्या आड काय येत असेल तर इंद्रिय सुख. म्हणून ते इंद्रिय सुख बेतानी ते वैराग्याच्या बाबत काही संयम सांगितलेला आहे काही निरोध सांगितलेला आहे. म्हणून ज्ञान वैराग्य आणि भजन. भजन म्हणजे उपासना. ज्ञान आहे ब्रह्मज्ञान आहे आणि भजन देखील आहे. आपण परमात्म स्वरूप आहोत हे माहीत आहे तरी देखील पितांबराची कास शेला गगनी झळकला गरुडावर बैसोनी माझा. कैवारी आला अशा भावनेमध्ये देखील रमतो आहे. सगुणाबद्दल प्रेम धरतो आहे. विठाई किठाई माझे कृष्णाई. कान्हाई रंगा येई वो. कटी कर विराजत मुगुट रत्न झळकत पितांबर कसिला तैसा. येई का धावत सगुणाची आठवण झाली की त्याचं अंतःकरण द्रवित होतं. त्याला प्रेम निर्माण होतं आणि त्याला माहीत आहे की आपणच आत परमात्म स्वरूप आहोत ही ज्ञानाची परिसीमा आहे. तो भजन मोठ्या निष्ठेनी प्रेमानी आवडीनी असं करत असतो. पहिलं तोगे काऊ कोकत आहे, पलीकडच्या तीरावर कावळा ओरडतो आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात शकुन गे माये सांगत आहे, हा बहुतेक शकुन सांगायला ओरडतोय. बहुतेक पाहुणे पंढरीराव माझ्या घरी येत आहेत, पूर्वीच्या काळी खेड्यात तर अशी समजूत होती की घरापुढे बसून कावळा ओरडायला लागला की घरातली भगिनी म्हणायची की आज कोणी येणार आहे की काय. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की पंढरीनाथ येणार. त्यांना माहिती आहे की सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण नाही रूप वर्ण गुण जेथे, तरी देखील सगुणावर आत्यंतिक प्रेम देखील आहे, निष्ठा आहे, श्रद्धा आहे, भजन आहे, उपासना आहे, नामस्मरण आहे, त्याच्यामध्ये रंगून गेलेला आहे. म्हणून ज्ञान वैराग्य आणि भजन स्वत पुढची ओवी आता निम्मी ओवी झाली, निम्मी पुढच्या वेळेला बघू. स्वधर्म कर्म आणि साधन कथा निरूपण श्रवण मनन नीती न्याये मर्यादा एवढी लक्षणं असतील ते सद्गुरू असं समर्थ म्हणतात. आपण यथाकाल पाहूया. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कवीवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. ओम ओम ईशावासी यत्किंच जगत्यां जगत तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधः कस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. हरी 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 ज्ञानोबा माऊली प्रभु स्वामीजी. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ.